chinimandi.com podcast.
एप्रिलमध्ये बँका 15 दिवस बंद. कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे देशभरात लॉकडाऊनमध्ये बँका कार्यरत आहेत आणि कमी कर्मचाऱ्यांसोबत काम करत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बऱ्याच बँकांनी सामाजिक अंतर ठेवून कर्मचाऱ्यांचे कामकाजाचे तास कमी केले. विविध सुट्ट्यांमुळे एप्रिल 2020 भारतातील खासगी आणि सार्वजनिक बँका 9 दिवस बंद राहतील. सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या 2रा आणि 4थ्या शनिवारी बँका बंद राहतात. म्हणून जर आपण शनिवार आणि रविवारसुद्धा जोडले तर एप्रिलमध्ये बँका एकूण 15 दिवस बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार एप्रिल 2020 रामनवमी, महावीर जयंती, गुड फ्रायडे, बिहू, तामिळ नवीन वर्ष इत्यादी विविध सणांचा समावेश आहे. बँकेच्या सुट्ट्यांमध्ये ATM देखील रोख वाटप करू शकत नाहीत.